मागाची जो आपण विषय बोललो त्याच्या पुढची माहिती मी आता तुम्हाला देतो. तुम्हाला असं आश्चर्य वाटेल की एक काळ असा होता की जेव्हा पाठीवरती मोठा छेद घेतला जायचा, ज्याला सात आठ टाके पडायचे, ज्याला भूल द्यायला लागायची, हे सगळं होतं. आणि अचानक ही गोष्ट आता बिनटाक्याची बिनभुलेची कशी काय झाली? तर परत एकदा आपण हा विषय असा लक्षात घेऊ की पेशंटना वेदना ज्या होतात, पेशंटला लक्षणं जी निर्माण होतात, ती लक्षणं निर्माण होणारी जागा ही छोटीशी आहे, ही अत्यंत मर्यादित आहे. त्यामध्ये हा होणारा त्रास जो आहे, हा त्रास एका छोट्या 10 मिलीमीटरपेक्षा कमी जागेतून निर्माण होतो हे लक्षात आलं. ह्या ज्या जागा आहेत त्या कुठे आहेत? तर ह्या जागा ह्या आपल्या पाठीच्या मध्यभागामध्ये नसून आपल्या मणक्यांच्या बाजूला, म्हणजे आपण जर आपल्या पाठीकडे मागून जर पाहिलं तर मध्यभागामध्ये जी आपल्या दोन्ही पाठीच्या दोरांच्या मध्ये जी खोलगट जागा असते त्यापासून कडेला साधारणतः 2 ते 3 सेंटीमीटरवरती आतमध्ये जर आपण गेलो, साधारणतः 3 इंच आत गेलो, तर ह्या वेदनांची निर्मिती होणारी जागा असते. डॉक्टर कुसलीज यांच्या अभ्यासामुळे आणि आम्ही लोक जी दुर्बिणीनी आपल्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया करतो, यांच्या अविरत परिश्रमामुळे, वर्षानुवर्ष ते काम केल्यामुळे अशी एक अवस्था आली की ज्या वेळेला आमच्या असं लक्षात आलं की पेशंट जी गोष्ट बोलतात, ह्या लक्षणांचा उलगडा होण्यासाठी आम्ही स्कॅन काढतो, एक्सरे काढतो, इतर काही तपासण्या करतो, त्याचप्रमाणे जर आम्ही पेशंट पूर्ण जागा असताना त्या जागी जर आमची दुर्बीण घातली आणि त्या दिसणाऱ्या गोष्टीकडे जर पाहिलं आणि ती गोष्ट चाचपून पाहिली, तर त्यावेळेला पेशंटना होणारा त्रास हा परत एकदा त्या त्रासाचा, म्हणजे पेशंटच्या लक्षणाचा आणि दिसणाऱ्या गोष्टीचा चांगल्यापैकी मेळ घालता येतो. म्हणजे काय? तर लक्षणं जिथे निर्माण होतात त्या जागेला तुम्ही स्पर्श केल्यानंतर पेशंट जर असं म्हणला की हो मला वेदना होत आहेत आणि त्या माझ्या वेदना ह्या नेहमीच अशा होतात, तशाच होत आहेत, तर मग आपल्याला आणखीन कुठल्या पुराव्याची गरज नाही. कारण पेशंट बोलत असलेली गोष्ट आणि डॉक्टर बघत असलेली गोष्ट ही एकाच वेळेला आपण त्याचा मेळ घालून ताडून पाहू शकतो. ही गोष्ट दुसऱ्या कुठल्याही तंत्रामध्ये, दुसऱ्या कुठल्याही ऑपरेशनच्या पद्धतीमध्ये साध्य किंवा उपलब्ध नाही. कारण इतर सर्व पद्धतींमध्ये पेशंट हा पूर्ण बेशुद्ध असताना हे ऑपरेशन केलं जातं. त्यामुळे पेशंट जागा असण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा असतो की पेशंट हा डॉक्टरला त्यावेळी त्या क्षणाला काय होत आहे हे सांगू शकतो. हा विषय आम्ही साधारणतः 10 वर्षापूर्वी खूप जास्ती जोमाने, मी आणि माझ्या शिक्षकांनी डॉक्टर अँथनी यंग यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या लक्षात आणून द्यायला सुरुवात केली. त्यामध्ये आम्ही त्यात लोकांना असं सांगितलं की तुमच्या समोर जी व्यक्ती बसलेली आहे, ज्याला वेदना होत आहेत किंवा ज्याला हा ही समस्या आहे, ह्या समस्येचं निदान करत असताना ती समस्या असलेली जागा तो पेशंट पूर्ण शुद्धीत आणि जागा असताना तुम्ही तपासू शकता. तुम्ही त्या ठिकाणी दुर्बीण घालून ती गोष्ट पाहू शकता आणि ती पाहत असताना ती चाचपू शकता आणि ती चाचपत असताना पेशंटला विचारू शकता. म्हणजे थोडक्यात पेशंटची लक्षणं, त्यांच्या रिपोर्ट्समध्ये, स्कॅनमध्ये दिसणारी जागा, प्रत्यक्ष ती जागा जी तुम्ही दुर्बिणीतून पाहताय आणि हे सगळं करत असताना पेशंट पूर्ण 100% जागा असणे, ह्यामुळे तुम्ही त्याबद्दल पूर्णपणे 100% खात्री देऊन त्याची शहानिशा करू शकता, त्याची पूर्ण खात्री देऊन त्याचे पक्के निदान तुम्ही करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे इतर कुठल्याही गोष्टीवरती अवलंबून राहण्याची गरज नाही. हा विषय आम्ही 2010 साली इन विवो व्हिज्युअलायझेशन ऑफ पेन जनरेटर्स, म्हणजे पाठीमध्ये वेदना निर्मिती होणाऱ्या जागांकडे दुर्बिणीने पाहत असताना पेशंटशी बोलून आणि त्या जागा चाचपून केलेले अचूक निदान, ह्या पद्धतीने आम्ही आमच्या शास्त्रीय जगतामध्ये तो मांडला आणि आता जगभरामध्ये हा विषय अत्यंत जोमाने बरेच सर्जन्स त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये त्यांच्या दैनंदिन कामामध्ये तो वापरतात. त्यामध्ये आम्ही विकसित केलेली दुर्बीण, मी विकसित केलेली हत्यारं पण त्यामध्ये वापरली जातात. आणि ही हत्यारं आणि ही दुर्बीण एक जर्मन कंपनी आहे, कार्ल स्ट्रॉच, जगातील सर्वात मोठी दुर्बीण बनवणारी ती कंपनी आहे. ती कंपनी हा सर्व हत्यारांचा संच जगभरामध्ये माझ्या नावाने तो विकतात. आता नव्याने काय समजलं, तर दुर्बीण आतमध्ये घातल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की सहा अशा नवीन जागा आहेत जी लक्ष आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी तो लक्षवेध आम्ही दुर्बिणीने घेऊ शकतो आणि मग त्याचा भेद आम्ही दुर्बिणीच्या आतमध्ये घातलेल्या हातऱ्यांनी करू शकतो. ह्या कुठल्या सहा जागा आहेत? तर पहिली गोष्ट, आपल्या मणक्यांमधला जो सांधा आहे, हा सांधा ही एक जागा आहे. या सांध्याचा पृष्ठभाग जो पुढच्या बाजूला मज्जारज्जूच्या दिशेला आहे, ती एक त्याच्यामध्ये जागा आहे. तिसरी जागा ही मज्जारज्जूला जे आवरण आहे, ज्याला आम्ही ड्युरा म्हणतो, ह्या आवरणाचा पुढचा जो भाग आहे जो पोटाच्या दिशेला आहे, ती त्यातली तिसरी जागा आहे. चौथी जागा ही आपल्या चकतीमध्ये, आपल्या डिस्कमध्ये जे ॲन्युलस आहे, ज्याला तडा गेलेला आहे, ज्याला आम्ही ॲन्युलर टेअर असं म्हणतो, ही त्याची आणखीन एक जागा आहे. त्यापुढे जाऊन त्याच्या भोवती जी सूज येते, ही सूज जर त्या डिशच्या मध्यभागात जर आली, तर त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी निर्माण होते. आणि ही सूज त्या डिशच्या कडेच्या भागामध्ये, बाजूला जर आली, तर त्यामुळे ह्या दुखण्याचा प्रभाव हा पायाकडे जाणवू शकतो, अशी पाचवी जागा लक्षात आली. आणि सहावी जी जागा आहे ती सर्वात महत्त्वाची, म्हणजे आपल्या मज्जारज्जूकडून पायाकडे जाणारी जी शीर आहे, नर्व रूट जे आहे, ही रूट जर सुजलेले असेल तर त्यांनी वेदना निर्माण होतात. त्याचप्रमाणे या सुजलेल्या नर्ववरती जर बाहेरून दाब देणारी काही गोष्ट असेल तर त्यांनी भयंकर प्रमाणामध्ये वेदना निर्माण होऊ शकतात, ही ती सहावी जागा. या सहा जागांच्या शिवाय शरीरामध्ये, कमरेमध्ये वेदना निर्माण करणारी कुठलीही महत्त्वाची जागा नाही. म्हणजे काय, तर आपल्या विषयाची जी व्याप्ती आहे ही सुरुवातीला पूर्ण पाठीत आहे अशी जी समजूत आम्हा सर्जन लोकांची होती, आणि पर्यायाने आमच्या बोलण्यामुळे पेशंटची जी होती, हा विषय आपण असा नव्याने विशद करून सांगू शकतो की त्यामध्ये फक्त ह्या सहा जागांमध्येच प्रॉब्लेम, आपली समस्या असते. आणि ह्या सहा जागा ज्या आहेत, ह्या आपल्या कमरेमध्ये जेव्हा आम्ही मृत शरीरावरती डिसेक्शन करून जेव्हा ह्या जागा तपासतो, त्यावेळेला तिथे ही जी जागा आहे ही त्रिकोणी जागा आहे. या जागेची उंची साधारणतः 10 मिलीमीटर आहे. आणि हा त्रिकोण जो आहे त्याचा जो पाया आहे, ह्या पायाची जी लांबी आहे ती साधारणतः 15 मिलीमीटर आहे. आणि त्याचा जो कर्ण आहे, ज्याला हायपोटिन्यूस आपण म्हणतो, हा कर्ण जो आहे हा साधारणतः 16 ते 18 मिलीमीटरचा आहे. हा जो त्रिकोण आहे, ह्या त्रिकोणामध्ये आम्ही आमची दुर्बीण आतमध्ये घालतो, आणि त्यामुळे हे सर्व वेदना आणि लक्षणं निर्माण करणारे जे स्नायू आहेत, या स्नायूंपर्यंत आम्ही अत्यंत सुरेख पद्धतीने, अत्यंत सुबक पद्धतीने, अत्यंत सेफली, पूर्णपणे सुरक्षितरित्या आम्ही पोचू शकतो, हा त्यातला क्रांतिकारक बदल आहे. क्रांतिकारक बदलामध्ये वैचारिक बदल जो होता त्याचं अत्यंत प्रॅक्टिकल आणि हाताने करण्यासारख्या नवीन हत्यारांची निर्मिती झाल्यामुळे त्याचं सोल्युशन या रूपामध्ये जे स्थित्यंतर आहे, त्यामुळे जी समस्या सोडवण्याला आम्हाला त्यांनी जी मदत होते, ह्यापर्यंत हा विचार आता पोचलेला आहे. जुन्या काळी जुनाट कालबाह्य कल्पना आहेत, यामधून आपण आता बाहेर पडलं पाहिजे. जुन्या काळी कालबाह्य कल्पना अशा होत्या की पाठ पूर्ण कापायला लागते, त्यामध्ये रक्तस्राव होतो, त्यामध्ये भूल द्यायला लागते, आणि पेशंटना कायमचं जायबंदी होण्याची शक्यता वाढते. यामध्ये लघवीचं काम बंद होऊ शकतं, यामध्ये पायाची ताकद जाऊ शकते, वगैरे वगैरे वगैरे. हा सर्व विषय आता बदलून आपल्या कमरेमध्ये काही मिलीमीटरच्या व्याप्तीमध्ये असलेल्या लक्षणांची निर्मिती आपण 8 मिलीमीटरची ट्यूब पाठीमध्ये घालून बिनटाक्याच्या आणि बिनभुलेच्या शस्त्रक्रियेने त्या 6 लक्षांचा वेध आपण घेऊन त्यांचा भेद आपण करू शकतो. आणि हा लक्षभेद बिनटाक्याच्या बिनभुलेच्या शस्त्रक्रियेने साध्य आहे हे मला आपल्याला परत एकदा सांगायचं आहे.